वर्षा टँकर आलं बघ टँकर असं म्हणणारा व्हिडिओ 17 लाख लोकांनी पाहिला, जो व्हिडिओ बनवला होता आपल्याच नांदेडच्या एका मुलांनी. टिकटॉक हे काहीतरी कला सादर करण्याचा आजकाल प्लॅटफॉर्म झालाय. हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की खरंच टिकटॉक वरती ना जे सगळे आपले कलाकार आहेत ना, किंवा जे स्वतःला जास्त ऍक्टर वगैरे असं समजतात असे जे सगळे लोक आहेत, त्यांना तिकडे ऍक्टिंगसाठी, गाण्यासाठी किंवा डान्स करण्यासाठी छान एक प्लॅटफॉर्म मिळतो का, यावरती नांदेडकरांचं काय मत आहे?
बोलतोय मॅम.
बोल बालाजी.
ते टिकटॉक व्हिडिओ जी तू बोललीस ना, खूप चांगलं माध्यम आहे ते. आपली कलाकृती सादर करण्यासाठी, आपले चांगले चांगले व्हिडिओ किंवा आपलं ओपिनियन लोकांपर्यंत मांडण्यासाठी असं याच्यासाठी वाटतं. कारण आपण स्ट्रगलर वगैरे कुठलेही ऍड किंवा काही पण असं प्रोग्राम करायला गेलोत ना, ते लोक रिटेक वगैरे काही घेत नाहीत, इतक्या झिडक्या वगैरे देतात की नाही नाही बस झालं. पण याच्यामध्ये आपण मनासारखं काही करू शकतोत ना. हो, आणि खरं म्हणलं तर चांगलंच आहे.
हे म्हणणं आहे आपल्या नांदेडकरांचं की टिकटॉक खरं तर चांगलंच आहे, तिकडे आपल्याला प्लॅटफॉर्म नक्कीच मिळतो आपली कला सादर करण्यासाठी. जो किरण नावाचा मुलगा आहे ना, किरण कदम, त्यांनी तो व्हिडिओ बनवला. त्यांनी तो व्हिडिओ तसा का बनवला, का अपलोड केला, आणि नांदेडमध्ये जी काही पाणी टंचाई सुरू आहे तिकडे कशा प्रकारे गर्दी जमते, आणि त्याच्यावरती त्यांनी ते आर्ची परशाचं कनेक्शन वगैरे लावलं आहे, व्हिडिओ त्यांनी अपलोड केला आहे, त्याच्याशी बोलणार आहोत थोड्या वेळानंतर. पण तुमचं मत काय आहे, खरंचच टिकटॉकवरती आपलं कला, आपली जी कला आहे ती सादर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो का, आपल्याला स्टेज मिळतो का तिकडे, याच्याबद्दल तुमचं मत सांगा. डायल करा 9607007935. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.